नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शको, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये सध्या आपण ज्या विषयावर बोलत आहोत ते आहे स्वास्थ्य. आणि स्वास्थ्याचा जो ज्या काही निगडीत त्याच्याशी संबंधित जे काही गोष्टी आहेत ह्याच्यावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या वेळेस आपण जेव्हा सत्र थांबवलेला त्यावेळेला तुम्ही आम्हाला जे 7 चक्र आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा, ज्याला क्राउन फ्लेक्स तुम्ही म्हटला की सगळ्यात महत्वाचा असा जो चक्र आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या बरेच लोकांना माहिती पण आहेत, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना रिलेट केलेलं आहे एकमेकांशी, मग आत्मा शरीर ह्या सर्व गोष्टी तुम्ही रिलेट करून सांगितलेल, तर त्याच्यावरून अजूनही आम्हाला खूप इंटरेस्ट वाटतो की हे त्याच्यानंतरचा जो चक्र आहे, तर ह्या चक्रामध्ये ज्याला अज्ञा चक्र म्हटलेलं आहे, तर ह्या चक्रामुळे एखाद्या व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टीपासून, मग मला त्यात शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्यात की कोणकोणत्या गोष्टीपासून ही एक व्यक्ती स्वतःला वाचू शकते, किंवा जर एखाद्या व्यक्तीला त्यापैकी काही जर त्रास होत असेल तर त्यांनी ह्या चक्राचा उपयोग करावा, तर शारीरिक कोणत्या गोष्टींचा त्रास असू शकतो किंवा मानसिक कोणत्या गोष्टींचा त्रास असू शकतो.
सर्वप्रथम मी पुन्हा सांगेन की ह्याच्याबद्दल ज्ञान तर आहे दुनियेमध्ये चक्राबद्दल. इथे राजयोगामध्ये विशेष भर आमचा दिला जातो तो म्हणजे आत्मा आणि परमात्म्याच्या. तर आत्म्याचे जे 7 गुण आहेत त्याच्यावरून शरीर तयार होतं आपण पाहिलेलं आहे. आणि हे दोन्ही चक्र, किंबहुना म्हणेन तिन्ही चक्र जी आहेत, तर जसं क्राउन चक्र ज्याला सहस्त्राधार म्हणतात, आणि हे दुसरं चक्र ज्याला आज्ञा चक्र म्हणतात, आणि तिसरं विशुद्ध किंवा थ्रोट चक्र, ही तिन्ही मेंदू आणि त्याच्या जवळच्या अंगाबद्दल येतात. तर तिथे ज्ञानाचा संबंध आहे. तर ज्ञानाशी, ज्ञानाचा गुण जेवढा आपण परमात्म्याकडून धारण करू तेवढा या एरियाला शक्ती मिळणार. लौकिक शास्त्रामध्ये ह्याच्याबद्दल जे सांगितलंय की पहिला जे सहस्त्राधार चक्र आहे ते जांभळ्या रंगाचं, तिथे जांभळा रंग असतो आणि याचा रंग इंडिगो सांगितलेला आहे. इंडिगो किंवा मिडनाईट ब्लू जो रंग असतो, आणि याचं सेंटर स्थान आहे दोन डोळ्यांच्या मध्ये. आणि ह्याचे आजार शारीरिक जसं आपण स्लाइड मध्ये पाहणार आहोत ते आहेत की आपल्या मेंदूमध्ये जे ट्युमर होतात किंवा स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा ब्लाइंडनेस, आंधळेपणा किंवा बहिरेपणा, किंवा काही लोकांना फिट्स येतात, किंवा शिकायला जे प्रॉब्लेम येतात स्पायनल कॉर्ड मध्ये किंवा स्पाइन मध्ये आपल्या मणक्यामध्ये जे त्रास येतात, पॅनिक, घाबरणे, डिप्रेशन, हे शारीरिक आजार संभवतात. आणि मेंटल इश्यूज किंवा मानसिक जे प्रॉब्लेम असतात ते भीती वाटणे सत्याची, किंवा अनुशासन किंवा जजमेंट, निर्णय देणे, किंवा बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे, हे मानसिक प्रॉब्लेम या चक्रामध्ये जर काही दोष असेल तर संभवतात. या चक्राने आपला मेंदू, नर्वस सिस्टीम, डोळे आणि कान, नाक, पीयूष ग्रंथी आणि पिनियल ग्रंथी ह्याच्याशी संबंधित हे चक्र आहे.
डॉक्टर साहेब, नक्कीच खूप महत्वाच्या अशा एरियाज आहेत शरीराच्या, जसं शिकण्याचं आहे. लहान मुलं आता कित्येकदा तरी काही मुलांना, आई वडिलांना हा त्रास असतो की आमच्या मुलांना जे शिकवलं जातं ते लक्षात येत नाही. तर अशा मुलांवर जर हा प्रयोग किंवा अशा मुलांनी जर हा स्वतः जर प्रयोग केला तर नक्कीच ह्या गोष्टींपासून त्यांना दिलासा मिळू शकतो. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की जो आज्ञा चक्र आहे त्याला डार्क निळा रंग आपण वापरतो, तर विशुद्ध चक्रालाही माझ्या मते निळाचा रंग वापरला जातो. विशुद्ध चक्र तुम्ही म्हटलं तिन्ही इंटरकनेक्टेड आहे, जवळपास एकच आहे, आणि त्याच्यासाठी परमेश्वराकडून ज्ञानाची जेवढी आपण किरण घेऊ किंवा शक्ती घेऊ तेवढं त्याला बरं आहे. तर विशुद्ध चक्र जे आहे ह्या चक्राची ऊर्जा वाढवणं किंवा त्याला जागृत जास्त करणं ह्याने कितपत फायदा होऊ शकतो एखाद्या व्यक्तीला, किंवा कोणकोणत्या त्याला आध्यात्मिक म्हणा, मानसिक म्हणा आणि शारीरिक फायदे होऊ शकतात.
मागच्या सत्रामध्ये पण आपण पाहिलं, हे जरी आपण आपल्या सोयीसाठी वेगळी केलेली चक्र आहे, ठीक आहे ना, कारण शरीराची आपली लांबी आणि ते जे ऑर्गन्स येतात शरीरामध्ये, अंग येतात, त्यानुसार हे चक्रांचं स्थान आहे. पण ही चक्र एक दुसऱ्याशी जुळलेले आहेत. जसं माझ्या हाताला काय झालं तर पूर्ण शरीराला माहिती असतं, हात आहेत, पाय आहेत की शरीरामध्ये अंग आहेत, एक दुसऱ्याला जुळलेले आहेत. तसेच हे चक्र जरी आपण सेपरेट डिस्कस करतो आहे तरी त्यांच्यामध्ये संबंध जरूर आहे, ठीक आहे ना. तर आपण सोयीसाठी ह्यांना वेगळं केलेलं आहे, पण दे आर कनेक्टेड आणि ते आत्म्याच्या सात गुणाशी संबंधित आहे. हे जे तीन पहिले चक्र आहेत, सहस्राधार, आज्ञाचक्र आणि विशुद्ध चक्र, ह्याचं जांभळा आणि निळा रंग आहे. तर जसं आज्ञाचक्र आहे तो डार्क ब्ल्यू किंवा नेव्ही ब्ल्यू आम्ही म्हणतो, तर हा साधा ब्ल्यू रंग आहे आणि याचं स्थान जे आहे हे गळ्यामध्ये जिथे थायरॉइड ग्रंथी असते तिथे आहे. आणि ह्याच्यामुळे होणारे आजार आहेत ते शरीरामध्ये की घशाला सूज येणे, तोंडामध्ये अल्सर होणे किंवा ग्रंथी गळ्याकडच्या वाढणे, थायरॉइडचा आजार किंवा आपलं जे स्वरयंत्र असतं जिथून आपल्याला आवाज येतो त्याचेच आजार होणे, त्याला सूज येणे, किंवा आपल्या तोंडातील जे गम्स असतात हिरड्या असतात त्यांचे प्रॉब्लेम, दातांचे प्रॉब्लेम किंवा हा जो जॉईंट असतो त्या जॉईंटचे प्रॉब्लेम, हे शारीरिक आजार संभवतात. आणि मेंटल आणि इमोशनल म्हणजे मानसिक आणि भावनिक तुमची व्यक्त करण्याची शक्ती, कारण थ्रोट म्हणजे इथून आपला आवाज येतो, तर तुम्ही आपल्या भावना किती चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता, तर व्यक्त करण्याची शक्ती तुमच्यामध्ये, रचनात्मकता किती आहे, आणि ॲडिक्शन, कारण ॲडिक्शन जास्त तोंडाचे असतात. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये तोंडाचे कर्करोगाचं भरपूर प्रमाण आहे, तर ॲडिक्शन तंबाखू इथे ठेवता. क्रिटिसिझम, कारण ज्या तोंडाने आपण गोड शब्द बोलतो त्या तोंडाने आपण टीका पण भरपूर करतो. डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची शक्ती, विल पॉवर तुमची, किंवा स्वतःमध्ये निश्चय असण्याची कमी, हे सगळे मानसिक प्रॉब्लेम ह्याच्यामुळे संभवू शकतात. ह्या चक्राने निश्चितच तुमचा गळा, थायरॉइड ही जी ट्रॅकिया ज्याला आम्ही म्हणतो जिथून श्वास नलिका जी आहे, गळ्यातील मणके तुमचे तोंड, दात आणि हिरड्या आणि अन्न नलिका आणि पॅराथायरॉइड ग्रंथी, हे ऑर्गन्स ह्या चक्राने कव्हर होतात.
म्हणजे डॉक्टर साहेब, एकंदरीत तिन्ही जरी चक्र आपण पाहिली तर तिन्ही चक्रामध्ये लक्षात येतं की मानेपासून वर ह्या इथे काहीही जर त्रास असेल तर मग त्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही मेन्शन केलं की मानसिक जे भावनिक ज्या गोष्टी आहेत की कधी राग येतो तर कधी डिप्रेशन येतं, तर ह्या गोष्टी पण तिथे संभवतः खूप वेळा जर अशा व्यक्तीला असेल तर ह्या तिन्ही चक्रांना ऊर्जा देणं आणि विशेषतः परमात्मा करून तुम्ही म्हटलं की ज्ञान, ह्याचं जास्त जर आपण ज्ञानाची जर किरणं जास्त घेतली तर मदत मिळू शकते. डॉक्टर साहेब, पण अशाच वेळेला जसं मी मागेही तुम्हाला हा प्रश्न विचारला तर ह्याच्यासोबत ह्याला जास्त वेळ द्यावा आणि बाकीच्यांना कमी वेळ द्यावा असं केलं तर चालतं का? का नाही, तुम्ही म्हटलेलं मागे की बॅलेन्सच ठेवला पाहिजे, पण खूप जास्त जर इथे त्रास असेल तर मग जास्त ह्याला देऊ शकतो.
डेफिनेटली, जसं आता एखाद्याला ताप आला आहे, ताप आल्यावर डॉक्टरकडे येतो तर डॉक्टर तापासाठी त्याला गोळी देतो, ती जनरल असते, पण तापाचं निदान झाल्यावर, ताप जर मलेरियामध्ये आला असेल तर मलेरियाचं औषध दिलं जातं, टायफॉइड असेल तर टायफॉइडचं औषध दिलं जातं, किंवा आणखीन कशामुळे असेल तर स्पेसिफिक औषध, तर एक जनरल औषध आणि एक स्पेसिफिक औषध, ठीक आहे. तसंच इथे देखील तुम्हाला जनरल एक किरण घ्यायची असतात, सफेद रंगामध्ये सगळे रंग समावलेले असतात, आणि मग जिथे तुम्हाला त्रास होत असेल स्पेसिफिक त्या एरियाला तुम्ही स्पेसिफिक किरणे देऊ शकता. असं तुम्ही केलं तर तुमची परफेक्ट ट्रीटमेंट होऊ शकते.
डॉक्टर साहेब, जसं तुम्ही स्पेसिफिक वगैरे म्हटलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बरेचदा राजयोग मेडिटेशन पद्धती जी आहे ती शिकायला येणारी लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न उद्भवतो की ध्यान करणं हे जास्त करून हिंदू धर्मामध्ये जास्त शिकवलं जातं, तर ही जी पद्धती तुम्ही सांगता तर ह्याच्यामध्ये कुठे मला कुठल्या धर्माचा उल्लेख आलेला दिसत नाही, तर इतर काही धर्मामधले आपले जे बांधव आहेत, भगिनी आहेत, ते त्यांना आपला धर्म न सोडता हे करता येतं का आणि त्याचा त्यांना काय फायदा होऊ शकतो?
निश्चितच, इथे कुठल्याही धर्माचा संबंध नाही आहे. तुम्हाला ही थेरपी माहिती असेल की पूर्ण विश्वामध्ये प्रॅक्टिस केली जाते. राजयोगाच्या 137 देशामध्ये शाखा आहेत, तर त्याच्यामध्ये मुस्लिम कंट्री, ख्रिश्चन कंट्री असे सगळे देशातले आणि सगळ्या धर्मातले लोक आहेत. एखादा ख्रिश्चन धर्माचा व्यक्ती जर राजयोगाचा अभ्यास करतो तर त्याला धर्म सोडायची आवश्यकता नाही, तो चांगला ख्रिश्चन बनू शकतो. एखादा मुस्लिम धर्मातील व्यक्ती राजयोगाचा अभ्यास करतो, चांगला मुसलमान बनू शकतो. कारण इथे कोणत्याही देहधारीला आम्ही आठवण करत नाहीये, कोणत्याही साकार मूर्तीला आम्ही आठवण करत नाहीये. इथे जे कनेक्शन आहे ते डायरेक्ट सुप्रीम एनर्जीशी आहे, लाईटशी आहे. कोणत्याही शरीरधारीला आम्ही आठवण करत नाहीये, पॉवर हाऊसशी कनेक्शन आहे. आणि सगळ्या धर्मामध्ये ह्या लाईटला मानलेलं आहे. मोझेसला जे कमांडमेंट्स मिळालेले ते ज्योती करून मिळालेले. जीसस क्राइस्ट नेहमी म्हणाला की आय एम द सन ऑफ गॉड, गॉड इज लाईट. आणि अल्लाह एक नूर आहे. सगळ्या धर्म बुद्धिस्ट धर्मामध्ये एक ज्योतीला मांडलेलं आहे, निर्वाण धामाला मांडलेलं आहे. तर इथे काही धर्माचं कनेक्शन येत नाही. दिस इज स्पिरिच्युअल नॉलेज, दिस इज नॉट रिलिजियस नॉलेज. हे धार्मिक नाही आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि कोणत्याही शरीरधारीला इथे कोण गुरु नाही आहे. डायरेक्ट कनेक्शन जे आहे निराकार ज्योती स्वरूप परमपिता परमात्म्याशी आहे, जो सर्वांचा पिता आहे. आणि सर्व त्याला स्वीकार करतोय. तर ज्योतीपासून आपण लाईट घेत आहे. तर ज्योतीला किंवा लाईटला सर्व धर्मांनी मानलेला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा इथे व्यक्ती हा अभ्यास करू शकतो. आणि मेन म्हणजे हल्ली आम्ही पाहिलंय की लोक ह्या नॉलेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा ते म्हणतात आम्हाला फायदा किती होत आहे. आम्ही किती लोकांना बघितलं योग करण्यासाठी आमच्याकडे येतात. सगळ्या धर्माचे लोक येतात, त्यांना फायदा हवा असतो कारण ते गोळ्यांनी आणि बाकीच्यांनी थकलेले असतात. तर आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या गोळ्या आपण हळूहळू कमी करूया, गोळ्या बंद करायच्या नसतात जर तुम्हाला चालू असतील तर. आणि जर आम्हाला वाटलं याला फायदा होतो आहे तर आम्ही हळूहळू कमी करतो गोळ्या. तर गोळ्यांबरोबर तुम्ही घेऊ शकता. आणि कोणत्याही धर्माचा व्यक्ती हा करू शकतो आणि फार सहज आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला आसन वगैरे काही करायचं नाही आहे. आसनामध्ये समजा तुम्हाला कमरेमध्ये त्रास असेल, गुडघ्यामध्ये त्रास असेल, तर सगळे लोक आसन करू शकत नाहीये. एखाद्याला गुडघ्यामध्ये त्रास असेल तर आसन करू शकत नाही, कमरेमध्ये त्रास असेल तर करू शकत नाही. तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल तर तुम्ही भरपूर काही करू शकत नाही. छातीचा त्रास असेल तुम्हाला तर तुम्ही भरपूर प्राणायाम वगैरे करू शकत नाही, त्रास होतो. पण ह्याच्यामध्ये तसं काही नाहीये. तुम्ही बसून झोपून चालता फिरता याचा तुम्ही अभ्यास करू शकता. तर एवढं सोपं असल्यामुळे सगळ्या धर्माचे लोक ह्याला सहज करतात. आणि पूर्ण विश्वामध्ये याची मान्यता आहे, याच्यावर संशोधन पण चाललेलं आहे, त्यामुळे डॉक्टर्स पण ह्याला स्वीकार करतायत. तर इट इज व्हेरी इझी. ह्याला आम्ही म्हणतो सहज राजयोग. सहज राजयोग कोणताही व्यक्ती कोणत्याही वयाचा, म्हणजे 5 वर्षाच्या वर मूल देखील याचा करू शकतो. आणि एखादा म्हातारा तो म्हातारा 70-75 वर्षाचा तो देखील करू शकतो. इट इज व्हेरी सिम्पल.
डॉक्टर साहेब, खूप तुम्ही छान आम्हाला ही गोष्ट स्पष्ट करून सांगितली की कोणत्याही धर्माचा कोणत्याही वयाचा. आणि ही गोष्ट मात्र खरी आहे की कित्येकदा तरी आसन वगैरे करणं, आपल्याला जी व्याधी असते त्याच्यामुळे करणं शक्य होत नाही. आणि खूप सोपं आहे, फक्त त्या सोर्स जो आहे एनर्जीचा, लाईटचा, त्याच्याकडून आपल्याला किरण घ्यायचे, त्यामुळे खूप सोपंसं आहे हे करणं. तर मला हे जाणून घ्यायचं डॉक्टर साहेब की कित्येकदा तरी जेव्हा ध्यान शिकवलं जातं, योग शिकवला जातो, तर बरेचदा काही साऊंड जसं ओम म्हणणं वगैरे असं हे असतं, तर ह्या चक्रांशी पण असा काही साऊंड रिलेटेड आहे का?
येस, डेफिनेटली. आपल्या ऋषी मुनींनी याच्यावर संशोधन करून बघितलेलं आहे की वेगवेगळ्या साऊंडचा वेगवेगळ्या चक्राशी संबंध आहे. तर मूलाधार चक्राचा जो साऊंड आहे तो लम आहे. स्वादिष्टांचा जो आहे तो वम आहे. मणिपूर चक्राचा आहे रम आहे. अनाहत चक्र, हार्ट चक्राचा जो साऊंड आहे तो यम आहे. थ्रोट चक्र जे आता आपण घेणार आहोत त्याचा साऊंड आहे हम आहे. आज्ञा चक्राचा शम आणि सहस्त्रधारचा ओम आहे. म्हणजे त्या चक्राला जर तुम्हाला उघडायचं असेल, फॉर एक्झाम्पल आग्रा चक्राला, तर तुम्हाला ओम हा ध्वनी केला पाहिजे. तर ओम ध्वनी केले तर तिकडचे स्पंदन व्हायब्रेशन त्या चक्राला टच करतात. असं प्रत्येक चक्राबरोबर एक साऊंड आहे.
नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की प्रत्येक चक्राबरोबर हे साऊंड आहे. तर आपण ह्या आता जशी चर्चा आपण केलेली आहे ती आहे की अज्ञा चक्र आणि दुसरं आपण म्हटलात की विशुद्ध चक्र, पण दोन्ही इंटरकनेक्टेड असल्यामुळे. तर ह्या चक्राला जागृत करण्यासाठी किंवा ह्या चक्राशी निगडीत ज्या काही व्याधी आहेत त्यांना ठीक करण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण विचार सागर मंथन करावा जेणेकरून ह्या गोष्टी ठीक व्हावे होतील?
आपण अनुभव करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे, रिलॅक्स अवस्थेमध्ये बसायचं आहे. तुम्ही जर एखादं महत्वपूर्ण काम करत असाल, रस्ता क्रॉस करणे, गाडी चालवणे, मशिनरी जवळ, गॅस स्टोव, तर त्यावेळेला अभ्यास नाही करायचा आहे. तिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. फोन स्विच ऑफ असेल किंवा सायलेंट मोडवर असेल त्यावेळेला तुम्ही शांतपणे जे विचार तुम्हाला आता देणार आहे त्याचा अनुभव करायचा प्रयत्न करायचा. सर्वप्रथम शरीराला एकदम हलकं सोडायचं आहे. ओम शांती. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलक होत चाललेलं आहे, शांत आणि हलक. एकदम हलक. ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे. अनुभव करायचा एक सुंदर सफेद स्वच्छ सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. शांत स्वरूप. शरीर वेगळा आहे आणि मी सितारा वेगळा आहे. हे शरीर विनाशी आहे आणि मी एक अविनाशी दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करीत आहे. शांत रिलॅक्स. जसा मी एक दिव्य प्रकाश आहे तसंच परमात्मा सर्व आत्म्यांचा पिता तो देखील एक दिव्य प्रकाश महाज्योती पाच तत्वांच्या पलीकडे परमधाम मध्ये निवास करीत आहे. आपल्या तिसऱ्या नेत्राने त्याला पाहायचं आहे आणि अनुभव करा त्याच्याकडून एक निळ्या रंगाचा प्रकाश माझ्याकडे येत आहे. एक दिव्य प्रकाश आकाशातून त्या महाज्योतीकडून माझ्याकडे येत आहे. आणि हा निळ्या रंगाचा प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये येत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. विशेष करून मस्तिष्क, चेहरा आणि गळ्याच्या ग्रंथी यांच्यामध्ये हा निळा प्रकाश एकत्रित झालेला आहे आणि येथील सर्व अंगांना हा प्रकाश शक्तिशाली बनवत आहे. निळा प्रकाश या अंगांमधील विषारी पदार्थ टॉक्सिन्स समाप्त करत आहे. माझे पिट्यूटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड गळ्यातील ग्रंथी, संपूर्ण चेहरा शक्तिशाली बनत आहे. सर्व ग्रंथींचे स्राव सुरळीत आणि संतुलित निघत आहेत. बिलकुल शांत आणि रिलॅक्स. माझा तिसरा नेत्र स्वच्छ होत चाललेला आहे. दिव्य दृष्टी मला प्राप्त होत आहे. माझ्या आतील श्रेष्ठ ज्ञान जागृत होत आहे. परमात्म्याची शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. निरंतर हा निळा प्रकाश माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे आणि आज्ञा चक्र आणि विशुद्ध चक्रांना शक्तिशाली बनवत आहे. या चक्रांमधील ब्लॉकेजेस दूर होत चाललेले आहे. परमात्मा जो ज्ञानाचा सागर आहे, त्या ज्ञानाचा सागर परमात्म्याकडून ज्ञानाची सर्व शक्ती माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. जसा परमात्मा ज्ञानाचा सागर आहे, तसा मी देखील मास्टर ज्ञानाचा सागर आहे. परमात्मा समान नॉलेजफुल शांत स्वरूप आहे. मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी ज्ञान स्वरूप आत्मा आहे. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिन. दर्शक हो, आता जो आपण प्रयोग करून पाहिला त्या प्रयोगाने नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होणार हे मला निश्चय आहे. कारण आता हे करत असतानाच इतकं लाईट फिलिंग येत होतं आणि जे काही त्रास जाणवतात इथे त्या सर्व त्रासांमधून एक छोटासा हा एक हलकासा का असेना पण एक रिलीफचा जो अनुभव असतो तो आपल्याला नक्कीच मिळतो. मला असं वाटतं की आज डॉक्टर साहेबांनी खूप क्लिअरली आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याला कोणकोणत्या चक्रामधून चक्रांना ऊर्जा देण्यासाठी परमात्माकडून कोणकोणती शक्ती घेतली पाहिजे, त्या किरणांनी आपल्याला किती फायदा होऊ शकतो आणि जेव्हा की आपल्याकडे काही पर्याय राहत नाही, जेव्हा आपण औषधं घेऊ शकत नाही किंवा व्यायाम करू शकत नाही, एक्सरसाइज करू शकत नाही, अशा वेळेला ह्या गोष्टींनी आपल्याला किती मदत मिळू शकते हे आपल्याला त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर आपण सर्व नक्कीच ह्या गोष्टीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कराल असा मला विश्वास आहे. तुम्हाला अधिक काही माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आपले प्रश्न आम्हाला आमच्या मेल आयडी वर पाठवू शकता किंवा भेट देऊ शकता आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला. तर ह्या विषयाला घेऊन पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.